हॅलो दीपक शिंपेकर, नमस्कार.
नमस्कार, आम्ही जी बोला
ना. काय सर, काय डिसिजन होतोय का?
नाही, सध्या पोस्टपोन केली आम्ही थोड्या वेळेला.
हो का, बरं. कधी करू मग सर फोन?
मी सांगेन तुम्हाला, तुमचा नंबर आहे माझ्याकडे.
बरं,
काय प्लॅन सांगेन तुम्हाला. सध्या काही प्लॅन नाही एवढं.
बरं,
ओके,
ठीक आहे, ठीक आहे.